अगवती विकारा वेटाळूचे फळली केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे आगी लागलिया रुखी देखोनी सैरा पळती पक्षी तैसे सांडिले अशेखी विकल्पीचे आई के सकळ दोष तृणी अंकुरजती जिये मेदिनी तिये भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते सूर्योदया सरिसी रात्री पळोनी जाय आपैसी गेली देह अहमता तैसी अविद्येसवे पै आयुष्य हीना जीवाते शरीर सांडी जेवी अवचिते तेवी निदसुरे द्वैते सांडिले जे लोहाचे साकडे परिसा न जोडे अंधारू रवी जैसा द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळू जया अगा सुख दुःखाकारे द्वंद्वी देही जिये गोचरे तिये जया का समोरे होती चिना स्वप्नींचे राज्य का मरण नोहे हर्ष शोकांचे कारण उपढलिया जाण जिया परी तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वीचे पुण्य पापी न घेपी जती सर्पी गरुड जैसे आणि अनाथम वर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरताती जे सविचार राजहंस जैसा वर्षोनी भूतळी आपुला रसु अंश माळी मागवता आणि रश्मी जाळी बिंबासीची तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बारा वाटी ते एकवटती ज्ञानदृष्टी अखंडजे किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयाचा बुडाला वोघू गंगेचा सिंधू माझी जैसा पै अवघेची आपुलेपणे नुरेची जया अभिलाषणे जैसे येथूनी परहा जाणे आकाशा नाही जैसा अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बीज अंकुरू तैसा मनी जया विकारू उदये जना जैसा काढिलिया मंदरा चळू राहे क्षीराब्धी निश्चळू तैसा नुठी जया सलू कामोर्मीचा चंद्रमा कळी झाला न दिसे कोणी आंगी ओसावला तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया हे किती बोलू असांगडे जेवी परमाणू नुरे वायू पुढे तैसे विषयाचे नावडे नावची जया एवं जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाग्नी हुताशे ते तेथ मिळती तैसे हेमी हेम तेथ म्हणीचे कवणे ठाई ऐसेही पुससी काही परी ते पदगा पाही ते पदगा नाही वेचू जया दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जाणीजे आमुके ऐसे म्हणीजे ते जे नव्हे
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ आपण पाहतो आहोत की ज्ञानेश्वर महाराज म्हणता आहेत ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय साधूंच्या संगतीने तरणोपाय होतो साधूंची संगती आवश्यक अशा प्रकारची जी वचनं हरिपाठामध्ये आलेली आहेत ती वचनं आपण एकत्रित रीतीने खरं म्हणजे पाहतो आहोत त्याच्यामध्ये ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय। ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी। संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे। ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिले माझ्या हाती। ज्ञान देव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती। एवढी वचन साधूंच्या संगतीनी तरुणोपाय होतो अशाच अर्थाची हरिपाठामध्ये एकत्रित आलेली आहेत। आणि ही वचन पाहताना आपण आधी साधू कोण, कोणाला साधू म्हणायचं आणि अशा साधूंच्या संगतीनी तरुणोपाय नक्की कसा असतो अशा प्रकारचं चिंतन आपण करतो आहोत। आपण अनेक लक्षणांनी साधू कोण हे पाहतो आहोत। त्याच्यामध्ये जो साधू असतो तो साधू आपल्या स्वतःला व्यापकामध्ये विलीन केलेला, समष्टीमध्ये मिळून गेलेला असा अनुभवतो तो साधू असं आपण पाहिलं। साधू परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करणारा, साधू कर्मामध्ये कोणताही अहंकार नसणारा, कर्मा कर्माची या मोहरा उठू नेदूनी अहंकारा संसाराचा दरारा सांडिला जेणे तो साधू। साधू हा शुद्ध सत्वगुणी पण सत्वगुणाचा अभिमान नसलेला, साधू हा कर्ता भाव विवर्जित अकर्ता अशा भूमिकेमध्ये राहणारा, साधू इंद्रियातीत तसंच साधू म्हणजे इच्छाविरहित कामनाविरहित निरिच्छ निष्कामतेच्या युक्तीनी जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करणारा मिळवणारा अशा प्रकारे साधूंची लक्षणं आतापर्यंत आपण पाहिली। आणि या साधूंच्या प्रत्येक लक्षणामध्ये आपल्याला तरुणोपाय आहे, तरुण जाण्याचा उपाय या साधूंच्या अंग प्रत्यंगातून सहज स्वभावातून सहज कर्मातून कसा असतो हेही आपण पाहतो आहोत। साधू हा धैर्यवान असतो, इंद्रियांच्या पलीकडची गोष्ट जी इंद्रियांच्या कक्षेत येत नाही, ज्या सुखाला सर्वसाधारणपणाने काल्पनिक सुख असं म्हणून हिणवलं जातं, अशा सुखाच्या मागे लागलेला तो साधू असतो। सर्वसाधारणपणाने परमार्थाचं सुख हे परमार्थ न करणाऱ्या मंडळींच्या दृष्टीने काल्पनिक सुख असतं। काहीतरी जाता कुठेतरी ऐकता आणि असं ऐकून तुम्ही तुमचं जीवन काहीतरी भलते सलते प्रयोग करता, म्हणे हे खायचं नाही ते प्यायचं नाही, काय मिळणार आहे तुम्हाला या जीवनातून, अशा प्रकारचा प्रश्न परमार्थी मनुष्याला रोज विचारला जातो। बाहेर काय सिनेमाला गेलास तर काय होईल, काय काय होणार आहे, उलट आम्ही जो आनंद घेतला त्या आनंदाला तू मुक्तोयस, असं परमार्थी मनुष्याला रोज विचारलं जातं। परमार्थी मनुष्याचं जे धैर्य आहे ते धैर्य आपल्या स्वतःला आवरून घेण्यात आहे। आणि नेमकं या ठिकाणीच परमार्थी मनुष्याची कुचेष्टा बाहेर होण्याची शक्यता असते, होतेच। उपनिषद उपनिषद असं म्हणतात की परांची खानी व्यतृणत स्वयंभू तस्मात परान पश्यती न अंतरात्मन कश्चित धीरा प्रत्यगात्मानम ऐक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्वम इच्छन। इंद्रियांची मुख बाहेर आहेत ना, ती स्वयंभू आहेत आणि बाहेर पडून आहेत आणि म्हणून ती बाहेर पाहतात, बाहेर तोंड केले म्हणून बाहेर पाहतात। परमेश्वरांनी जर त्याची तोंड आत वळवली असती तर मग सोपं होतं, आत पाहिलं असतं त्यांनी। इंद्रियांचा काही दोष नाहीये, इंद्रिय बाहेर पाहण्यासाठी निर्माण केली आहेत, बाहेर पाहणार। पण म्हणून तुम्ही इंद्रियांच्या मार्फत बाहेर किती पाहायचं याचा विवेक साधू करतो आणि त्याला तो धैर्य समजतो। अशा तऱ्हेने साधू धैर्यवान असतो, तो असं ठरवतो की बाहेर काही पाहण्यासारखं नाही। धीर पुरुष असं म्हटलेलं आहे परमार्थ करणाऱ्याला, आणि हा धीर पुरुष आत पाहत असतो। केचित धीरा हा आत्मा प्राप्त होण्याची अपेक्षा करणारा प्रत्यगात्मानमैक्षत तो डोळे मिटतो। डोळे हे लक्षणांनी घ्यायचे आहेत, तो सर्व इंद्रिय मिटतो आणि अमृतत्वाची इच्छा करतो। आणि या सुखाला नेमकं काल्पनिक सुख म्हणून हिणवलं जातं। डोळे मिटल्यानंतर एक सुख असतं, पण हे सुख दोन मिनिटं देखील डोळे जे मिटू शकत नाहीत त्यांना खरंच समजत नाही, अवघड जातं। झोपेखेरीज आमचे डोळे कधीही मिटलेले नसतात। आमच्या ऑफिसमधल्या एक बाई मला म्हणाल्या की वजे कसं काय तुम्ही एवढं ध्यान करता, मी पाहिलं डोळे मिटून, बापरे मी लगेच डोळे उघडले असं म्हणाले। इतक्या वेळ डोळे मिटून करायचं काय हाच प्रश्न राहतो। डोळे मिटून करायचं काय? डोळे पाहण्यासाठी आहेत, ते मिटून जागा असताना काय करत बसता तुम्ही, हा खरा म्हणजे मुख्य प्रश्न आहे। अमृतत्वाची इच्छा करता डोळे मिटून, डोळे मिटतो याचा अर्थ सर्व इंद्रिय बंद करतो, तुम्ही लक्षात घ्या। हे लक्षणांनी ध्यानाच्या वेळेला तर डोळे मिटतोच, पण डोळे जसा मिटतो तसे पाय कुठं चालत असतात, हात कुठं काम करत असतात, तोंडात काय ठेवलेलं असतं, चघळायला बडीशेप का सुपारी का खडीसाखर, सगळी इंद्रिय बंद करून ठेवलेली असतात। इंद्रिय बंद करण्यामध्ये देखील धैर्य आहे। न बोलण्यामध्ये केवढं मोठं धैर्य सामावलेलं आहे, न बोलण्यामध्ये। या इकडच्या भागाकडे न पाहता मी बोलतो, कारण ते ज्या पद्धतीने न बोलतात त्याच्यात धैर्य वगैरे काही नसतं, त्याच्यामध्ये संताप असतो, उद्विग्नता असते, नाराजी असते, ती धैर्याची गोष्ट नसते। मौन राखणं ही जी गोष्ट आहे, कशावर तरी नाराज झाल्यामुळे मौन राखणं नव्हे, मौन अशा करता तो राखतो की आपली जी अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती वाया जाते, डोळ्यावाटे वाया जाते, ऐकण्यावाटे वाया जाते, बोलण्यावाटे वाया जाते, खाण्यावाटे वाया जाते, खर्च होते, ती वाचून आत वळवणं हे इंद्रिय संयमनाचं मुख्य इंगित आहे। म्हणून हे धैर्य जर ध्यानाच्या कामाला लावलं तर परमात्माच प्राप्त होतो। मनाला मन चिंतन करेल, पण मन जे चिंतन करेल ते त्वरित सोडून जर दिलं तर परमात्मा प्राप्त होतो हे माहीत नाहीये। होईल कालांतराने कदाचित लगेच तुम्हाला प्राप्त होणार, कारण लगेच तुम्हाला हे जमणारच नाही। कारण सवय अशी लागलेली आहे की मनामध्ये काही यावं आणि लगेच आपण त्याच्या मागं धावावं, ही सवय लागलेली असल्यामुळं मनाचं ऐकायचं नाही याच्यासाठीच एक संघर्ष उभा राहतो, पण ती धैर्याचीच गोष्ट आहे। आपल्याला मनाशी याचा अर्थ विचाराशी कर्तव्य नाही, आपण विचाराकडे दुर्लक्ष करणार आहोत अथवा विचाराला प्रतिसाद देणार नाही आहोत एवढ्या निश्चयाने विचार थांबतात। ते जे सांगितलं जातं की एक विचार आलाय, काही वेळ चाललाय, मग तो संपलाय, मग दुसरा विचार उठलाय आणि तुम्ही बसलेले आहात गॅलरीत आणि रस्त्यावरची रहदारी पाहताय, हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं जातं। तुम्हाला जर विचार आहे आणि या विचाराशी आपल्याला कर्तव्य नाही असा पक्का भाव मनात निर्माण झाला, याला साक्षी भाव म्हणतात, तर विचार गळूनच पडतो। विचार असा चाललाय मग थांबलाय, मग असा विचार चालला की तो तुम्हाला चालवत घेऊनच जाणार लांब। तुम्हाला विचाराकडे दुर्लक्ष करायचे, हा विचार मला नको असा विचारच तुम्हाला तिथं, त्याला साक्षी विचार म्हणतात। त्या विचारांनी जसं काट्यांनी काटा काढतात तशाच प्रकारे तुम्हाला प्रथम प्राथमिक साक्षी विचारांनी समोरचा विचार नाहीसा करायचा आहे। समोरचा विचार गळून पडतो आणि फक्त आपण साक्षी आहोत हा विचार शिल्लक राहतो। तो शब्दाच्या अंगाने नसतो, पण तुम्हाला माहीत असतं की मी साक्षी आहे आणि तोही सूक्ष्म तऱ्हेने विचारच असतो, पण तो विचार समोरच्या विचाराकरता निर्माण झालेला म्हणून विचार आहे। म्हणून समोरचा विचार जर गळून पडला तर कशाचा साक्षी तुम्ही राहणार? रिलेटिव्हली सापेक्षतेने तुम्ही, समोर विचार आहे त्याच्या सापेक्ष तुम्ही साक्षी आहात। समोर विचारच नसल्यामुळं साक्षी विचार देखील नाहीसा होतो, आणि साक्षी हा विचार नाहीसा झाल्यानंतर उर्वरित जे उरतं ते आत्मतत्व असतं, तो आत्मभाव असतो। आणि हा जो आत्मभाव असतो, शुद्ध स्वरूपात असलेला मी, अस्तित्व रूपानी असलेला मी, हा भाव मोठा आनंददायक असतो। कारण या भावाच्या वेळेला तुम्हाला देहाची स्मृती नसते, इंद्रियांची स्मृती नसते, मन गेलेलं असतं, तर्क नसतो। अशा वेळेला तुम्ही केवळ तुमच्या शुद्ध अस्तित्वाचं सुख आणि त्या सुखामध्ये निमग्न असता, तुम्ही सुखरूप होऊन गेलेले असता। आणि या सुखाला कोणीही अडथळा निर्माण करू शकत नाही। देहाला अडथळा निर्माण होऊ शकतो, मनाला होऊ शकतो, बुद्धीला होऊ शकतो, पण देह मन बुद्धी विरहित स्थितीमध्ये अडथळा नाही। त्यामुळे त्या सुखाला अमृतत्वाचं सुख असं म्हणतात। तुम्ही अमृताच्या भावनेला प्राप्त होता। देहाच्या सुखाला असलेला अडथळा, सर्वात मोठा शेवटचा अडथळा म्हणजे मृत्यू। पण देहाचीच जाणीव नसल्यामुळे मृत्यूचीही जाणीव नसते, म्हणून अमृतत्व मिच्छन आणि अमृतत्व प्राप्त देखील होतं। आपण अमृत आहोत या भूमिकेमध्ये, या भावनेमध्ये तो जाऊन प्राप्त होतो, पोचतो। अशा प्रकारे साधू हा ध्यानाच्या साह्यानी, इंद्रिय आवरल्यानी परमात्माच होऊन जातो। साधू जसा ध्यानाच्या वेळेला इंद्रिय आवरतो तसं एरवी देखील इंद्रिय आवरतोच। इंद्रिय आवरणं हे साधूचं लक्षणच आहे। स्वामीजी पावसला गेले. पावसला गेल्यानंतर स्वरूपानंदांचं दर्शन झालं. सकाळी स्वरूपानंदांचं दर्शन झाल्यानंतर दुपारी लगेच लोकांच्या योजना सुरू झाल्या. इथून जवळ गणपतीपुळ आहे, आणि एक ठिकाण आहे, आणि काय आहे, आणि स्वामीजींकडं त्यांचं जे हेच ज्ञानेश्वरी मंडळ, याच्यातलेच लोक तेव्हा येणार आहे, असे स्वामीजींच्या भोवती जमले आणि म्हणाले की आपण इथं जाऊ शकतो, तिथं जाऊ शकतो. स्वामीजी म्हणाले आता तुम्हाला जायचे ते ज्यांना जायचे त्यांनी जा, आता मी इथंच, आता मी इथून कुठं जाणार नाही. याला इंद्रिय आवरणं असं म्हणतात. ध्यानामध्ये इंद्रिय आवरायला लागतात, पण एरवी देखील इंद्रिय आवरायलाच लागतात. स्वरूपानंद त्याच्यानंतर येणाऱ्या कित्येक साधकांजवळ म्हणाले की एक बाळासाहेब इथं आले आणि इथंच राहिले, इथून आणि कुठं गेले नाहीत. मी अशी एक गोष्ट वाचलेली होती की एक साधू एका पहाडाच्या तळाशी एका डेरेदार वृक्षाच्या खाली वस्ती करून राहिलेला होता. आणि विशिष्ट महिन्यांमध्ये त्या पहाडावर असलेल्या एका मंदिरामध्ये तीर्थयात्रेसाठी म्हणून अनेक साधू जात असत. साधू, संन्यासी आणि धार्मिक लोक असे जात असत. आणि खूप कष्ट करून वर पहाडावर चढून ते जायचे. त्या पहाडाच्या मागच्या बाजूला एक कडा होता, असा एक विकराळ कडा होता. त्या कड्याकडे तोंड करून बसायचे आणि तिथं साधना केली की अमरत्व प्राप्त होतं, अशा प्रकारचा एक समज देखील होता. त्यामुळं तो छंदच अनेक धार्मिक मंडळींना लागलेला होता की तो कडा, त्या कड्यापाशी जायचं, पहाडावर जायचं, दर्शन घ्यायचं आणि मग त्या कड्यापाशी जायचं आणि तिथं साधनेला बसायचं. त्या विशिष्ट महिन्यामध्ये वर्षानुवर्ष त्या पहाडावर जाणारे असे कितीतरी धार्मिक लोक होते आणि सगळे त्यामुळे पुन्हा ओळखत असत की हे खाली असत. खाली बसून जिथं सर्वजण विश्रांती घेत असत तिथंच बाजूला त्यांची झोपडी होती. मग ओळख झाल्यामुळं अनेक साधू त्यांना विचारत असत किंवा धार्मिक लोक विचारत असत की तुम्ही कधी वर गेला नाहीत का, तर ते म्हणत असत मी कधी वर गेलो नाही, मी अजून ते मंदिर पाहिलं नाही. आणि तो जो पवित्र कडा आहे त्या पवित्र कड्याकडे तोंड करून मी कधीही परमात्मा प्राप्तीच्या भावनेने अद्यापपर्यंत साधना केलेली नाही, असं ते साधू उत्तर देत असत. मग कालांतराने जशी कैक वर्ष लोटली आणि अजून भीड चेपली, तसं मग काही साधू आणि धार्मिक लोक त्यांना म्हणायला लागले की चला वर इथं बसून काय करताय, जीवनामध्ये जे मिळवायचे ते तुम्हाला मिळवायचे का मिळवायचं नाहीये, असं बसून नुसतं होणार आहे काय, पहाडाच्या खाली बसून तुम्हाला कोणतं पुण्य लाभणार आहे, तुम्ही पहाडावर चढलं पाहिजे. आणि तो जो विकराळ कडा आहे त्या कड्याच्या टोकाशी बसून तुम्ही साधना केली पाहिजे. एके दिवशी तो साधू असं म्हणणाऱ्या धार्मिक लोकांना म्हणाला की तुम्ही त्या कड्याच्या पाशी तोंड करून ज्या प्राप्तीची इच्छा करता तर ते मला इथं बसूनच मिळालेलं आहे, त्यामुळं त्या कड्यावर मला विशेष काही मिळेल असं नाही. आणि तुम्ही एवढे श्रम करून जिथं त्या पहाडावर जाता तर ते दर्शन देखील मला नेहमीच आहे, असं तो साधू म्हणाला. मला तिथं न जाता देखील त्याचं दर्शन झालेलं आहे. पण इतर धार्मिक मंडळींना काही त्याची भाषा समजली नाही. संतांचं असं होत राहतं, कष्ट करण्यामध्ये आणि कष्ट करून मग दर्शन घेण्यामध्ये खूप मोठं सुख दडलेलं आहे. जर तुम्हाला कोणी म्हटलं की कशाला जाता त्या केदारनाथला, इथंच बसा आणि ध्यान करा, तर इथं रोज ध्यान करतो, कधीतरी केदारनाथला जाऊन तर बघू. जाऊन बघणं ही जी गोष्ट आहे त्याकरता सगळी धडपड चाललेली असते आणि मग तिथं हवा विरळ आहे, आम्हाला त्रास झाला. पण हा जो त्रास झाला त्याची हकीकत देखील सांगताना मोठा रस येतो. परत आल्यानंतर तिथं काय होत असेल ते होत असेल. तिथं म्हणजे आता आपण एकदा परत आपल्या गावात गेलो म्हणजे मिळवली, इतके घाबरलेले असतात. चार पावलं चालता येत नाहीत. पण इथं आल्यावर मग परत असं वाटायला लागतं की ती जी सगळी धावपळ झाली त्या धावपळीत काय मजा होती, परत एकदा जर गेलो तर बरं होईल असं इथं आल्यावर वाटायला लागतं. असं हे मृगजळासारखं सुख साधूनी या सुखाचा त्याग केलेला असतो. त्याला माहीत असतं की मिळेल तर इथंच मिळेल आणि कुठेही मिळणार नाही आणि कुठेही जाण्याची कधीही गरज नाही हे साधूला पक्क माहीत असतं. साईबाबांच्याकडे एकदा कोण आलं, अशी एक हकीकत आहे मला नीट गोष्ट आठवत नाही, आणि गंगेच्या काठावर पवित्रता आहे तर तिथून एक पाण्याची धार त्यांच्या अंगठ्यातून बाहेर पडली आणि म्हणाले की सगळं इथंच आहे, आपल्या आतच बसल्या जागी सगळी पवित्रता इथंच आहे, त्याच्यासाठी म्हणून कुठं जाण्याची आवश्यकता नाही. हे साधूंच्या संगतीत समस्त म्हणून तरुणोपाय आहे. समस्त म्हणजे आचरणामध्येच येतं, तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्हाला जर कोणी म्हटलं की चला तीर्थयात्रेला तर तुम्ही म्हणता की नाही. इतकी जन्म झाले आपले, या जन्मात हा प्रयोग करायचा आहे साधूंच्या संगतीमध्ये. आतापर्यंत खूप भटकलो असेल मागच्या जन्मामध्ये, आता नाही जाणार. साधूंच्या संगतीमध्ये तरुणोपाय आहे आणि परांची खानी व्यतृणत स्वयंभू, केचित धीरा प्रत्यगात्मान मैक्षत आवृत्त चक्षुहू. लक्षणाने डोळे मिटणं आहे, पण डोळे मिटणं म्हणजे जसं ध्यान करणं आहे तसं डोळे मिटणं म्हणजे असं कुठेही न भटकणं आहे. डोळे मिटणं म्हणजे नियत आहार करणं आहे. हे साधूंच्या संगतीत कळेल, साधूंखेरीज कळणार नाही. दरवेळेला जुलै महिन्यामध्ये स्वामीजी सांगायचे की सावध राहा, जुलै महिना आलेला आहे आणि इथून पुढे चार महिने तुळशीचं लग्न होईपर्यंत कांदा खायचा नाहीये. हे धार्मिकतेसारखं मनावर पक्क बसलं. त्याच्या आधी आमच्या घरात मला आठवतं की इतकं काही चातुर्मास वगैरे प्रकार नव्हता, कधीतरी केलं जायचं, काही कांदा रोजच घरात होतच नाही. पण स्वामीजी म्हणाले आणि त्याच्यानंतर कधी कांदा खाल्ला गेला असं झालं नाही. मग काय ज्ञान होतं ते कांदा खाणं आणि न खाणं याच्यामुळे होतं का? धैर्य एकवटलं जातं, धैर्याची आवश्यकता आहे. केचित धीरा हा धैर्याचा संबंध आहे, कांदा खाणं न खाण्याशी नाहीये. काही खाणं आणि न खाणं, पिणं न पिणं याच्याशी संबंध नाहीये. कुठं जाणं न जाणं याच्याशी संबंध नाहीये, धैर्याशी संबंध आहे याचा. म्हणून न जाणं आहे, म्हणून न खाणं आहे. स्वामीजी म्हणायचे चार महिने उलट पावसाळ्याच्या दिवसात, श्रावण भाद्रपद तेव्हा त्यांच्या वेळचं पुणे त्यांना ते माहीत होतं. ते म्हणायचे ते बँक ऑफ महाराष्ट्राच्या तिथं ते भज्याच्या गाड्या लागलेल्या असतात आणि मग म्हणायचे मला माहित नाही लागलेले असतात, कारण मी कधीही त्यावेळेला तिथं गेलो नाही, कारण रोज रात्री त्यांची प्रवचन असायची, ते कधी त्या भजाच्या गाड्या पाहायला गेलेले आहेत, पण लोक सांगतात असं म्हणायचे. आणि त्या विशिष्ट पावसाळी हवेमध्ये ती भजी तळली जायची, त्याचा कितीतरी लांबपर्यंत वास पसरतो आणि तो तुम्हाला अक्षरशः आकृष्ट करतो, तुम्ही जाऊन तिथं भजी खाता. असं घडतं. साधकांनी ते करायचं नाहीये. या प्रत्येक गोष्टीचा म्हणजे भजी न खाण्याचा आत्मज्ञानाशी संबंध आहे, धैर्याशी संबंध आहे, आणि त्या धैर्याचा मात्र आत्मज्ञानाशी संबंध आहे. चातुर्मासात कांद्याची भजी न खाण्याचा धैर्याशी संबंध आहे आणि धैर्याचा आत्मज्ञानाशी संबंध आहे. आणि हे इतकं पक्क ठसतं. माझे आई वडील वाईला काही काळ राहत असत, जाऊन येऊन असत, म्हणून मग आम्ही दिवाळीला वाईला जायचो, मुलांना घेऊन चार दिवस वाईला जायचो, मुलं लहान होती तेव्हा. तर ते नंदी बैलवाले तिथं ते वातावरण असतं, ते येतात काहीतरी मागतात आणि समोर आलेल्या माणसाला लगेच भविष्य सांगायला सुरुवात करतात. मग याचं सांगा त्याचं सांगा. मी आमच्या माझघरात काहीतरी वाचत होतो, बराच वेळ काहीतरी आवाज हसणं ऐकू येत होतं, मी बाहेर गेलो तर तो सर्वांना सांगत होता की तुम्ही तुमच्या कुलदैवतेला आतापर्यंत गेला नाहीत, तिकडे जा तुमचे सगळे प्रश्न सुटतील, असं तो इतरी ज्योतिष सांगत होता. माझ्या वडिलांना सांगितलं, काकांना सांगितलं, आणि मग काका म्हणाले हा बघा हा आमचा पुतण्या आहे, याला काहीतरी सांगा. तर तो म्हणाला यांना कुठे जायची गरज नाही, यांच्या जवळच कुलदैवत आहे असं म्हणाला. करण स्वामीजींचं म्हणणं माझ्या ठिकाणी ठसलेलं होतं असा मी अर्थ काढला. मी जे ध्यान करतो त्या ध्यानामध्ये प्रत्येक संतांची भेट होते, कुलदैवतेची भेट होते, काशी विश्वेश्वराची भेट होते, रामेश्वराची भेट होते, सर्वांची भेट होते असं होऊ शकत नाही. ज्या वेळेला मी स्वरूपाला प्राप्त होतो तेव्हा मला सगळं मिळतं असा भाव माझ्या ठिकाणी होता. आणि त्याला काय समजलं कोण जाणे, तो म्हणाला यांना काही आवश्यकता नाही. हा तरुणोपाय साधूंच्या संगतीमध्ये, स्वामीजींच्या संगतीत गेलो म्हणून हे समज, स्वामीजींच्या संगतीत गेलो म्हणून आयुष्यावर कुठेतरी प्रयोग करू शकलो असं मी समजतो. हा तरुणोपाय आहे. साधूंचं कर्मफलाकडे लक्ष नसतं, कर्मफलाकडे पाहून कर्म करणं आणि कर्तव्य पाहून कर्म करणं हे दोन वेगळे स्वतंत्र प्रकार आहेत. आणि कर्मफल म्हणजे केवळ पैसे मिळवणं असं समजू नका. ते तुमच्या नोकरी उद्योग धंद्याचं एक सहज मिळणारं फळ म्हणून पैसे देखील असतील, पण कर्मफळ अनेक अंगांनी मिळतं. तसंच ते दोन प्रकारचं असतं, एक बाह्य फळ असतं, एक अंतरफळ असतं, दोन्ही असतात. बाह्य फळ मान मरातब, पैसा अडका, गाडी घोडे, घरदार, नोकर चाकर, हल्लीच्या भाषेत काय गाड्या घोडे, अशा पद्धतीने बाहेरचं फळ मिळतं. किंवा पैशाची हानी, कर्जबाजारीपणा, ही बाह्य फळच आहेत. यश आणि अपयश, त्या त्या प्रकारची बाह्य फळं मिळतात. तसं अंतरफळ देखील आहे, आनंद, समाधान, शांती, तृप्ती, प्रेम, हे अंतरफळ आहे. किंवा कटकट, उद्विग्नता, संताप, मत्सर, अशीही अंतरफळं आहेत. आणि ही सर्व फळं मिळतच असतात, तुम्हीही टाळू शकत नाही. कोणतंही फळ, तुम्ही चेंडू जमिनीवर आपटला की त्या प्रमाणात तो वर जसा येणार, तसं तुम्ही कर्म केलं की त्याचा एक परिणाम होणार, त्याला फळ असं म्हणतात. हा परिणाम बाह्यतः होतो त्याला बाह्य फळ म्हणतात आणि त्या कर्माचा एक आत परिणाम होतो, मनावर होतो, बुद्धीवर होतो, चित्तावर होतो, संस्काराच्या अंगाने, त्याला अंतरफळ म्हणतात। याच्यापैकी कोणतंही फळ हे तुम्ही नाकारू शकत नाही, तुम्हाला हे येऊन मिळणारच असतं। फळ टाकण्याची सोय नाही, फळाकडे दुर्लक्ष करता येईल पण फळ टाकून दिलं असं होत नाही। म्हणून जो साधू आहे त्याचं फळाकडे लक्ष नसतं असं मी म्हटलं। फळ मिळेल पण फळाकडे लक्ष नसतं। तो जो श्लोक आहे ना की कर्मणी एव अधिकार आहते, कर्मामध्ये अधिकार आहे, कर्मामध्ये अधिकार आहे, याचा अर्थ ते अधिकारासारखं करायचं आहे, कर्तव्यात्मक कर्म। सातबाऱ्यावर जर नाव असेल तुमचं तर कसं अधिकारासारखं तुम्ही त्याच्याबद्दलचं सगळं करता, तसं अधिकार कर्तव्यात्मक कर्मांवर आपला अधिकार आहे। अधिकार आहे म्हणजे तुम्ही तो बजावणार। जर तुमच्या तेवढ्या प्लॉट मध्ये काही तुम्हाला नको असलेलं घडलं तर तुम्ही त्या अधिकाराचा वापर करणार, मग त्याच्यातून वाईटपणा येत असेल अथवा मनस्ताप होणार असेल, तुम्ही स्वीकारता? स्वीकारत नाही असं होत नाही। क्वचित कोणीतरी मनुष्य असतो की तो म्हणतो की नको ते सगळं जाऊ दे, पण त्याच्याकरता कायदे कानून निर्माण केलेले, सगळ्याचा तुम्ही वापर करता। कारण तुम्हाला तुमचा तिथं अधिकार आहे, तसंच बांधकाम करण्याचाही अधिकार आहे तुम्हाला, त्याचा उपभोगही घेता। असे हा जो अधिकारामध्ये वर्तन आहे ते वर्तन देखील दोन प्रकारे असतं। एक म्हणजे प्रत्येक वेळेला कर्तव्यातला जो अधिकार असतो तो अधिकार तुम्हाला सुखावह होईल असं नसतं, आणि कधी कधी अतिशय सुखावह होणारा असा अधिकार असतो। जसं घर बांधून त्या घरात तुम्ही राहिलात आणि तुमच्या जागेवर एन्क्रोचमेंट झाली, तर दोन्ही वेळेला तुम्ही तुमचे अधिकार वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी वापरणार आणि त्याच्याकरता कचरणार नाही। जसं बाहेरच्या भौतिक अशा गोष्टीच्या वेळेला तुम्हाला अधिकार आहे हे समजतं आणि तुम्ही तो वापरता, तसं कर्तव्यात्मक कर्माच्या वेळेला देखील तुम्हाला अधिकार आहे। आणि जर कर्म तुम्हाला उत्तम फळ देणारं किंवा तुम्हाला आवडणारं असेल तर तो अधिकार तुम्ही मोठ्या उत्साहाने बजावता आणि त्या कर्मातून व्याप कटकट होणार आहे, कर्तव्यात्मक कर्मातून, असं तुमच्या लक्षात आलं तर कर्म करावं की करू नये अशा प्रकारचा विचार तुमच्या मनामध्ये निर्माण होतो। अशा वेळेला कर्मफळाकडे लक्ष न देता अधिकार बजावणं, कर्तव्यात्मक कर्माचा अधिकार बजावणं, वैयक्तिक बाबत तर हे आपण करू शकतो जिथे वैयक्तिक लाभ आहे, पण कर्तव्यामध्ये प्रत्येक वेळेला वैयक्तिक लाभ असेल असं नाही, त्यावेळेला मोठ्या धैर्याने, तेव्हा धैर्याची आवश्यकता असते। धैर्याने कसाही परिणाम जरी होणार असला तरी देखील माझा अधिकार आहे ना कर्माचा, कर्तव्यात्मक कर्मामध्ये माझा अधिकार आहे म्हणून मी तो बजावणार, म्हणून तो बजावतो। आपल्या इथे येणाऱ्याच साधकांपैकी एकानी एक 3-4 वर्षांपूर्वी माझी पत्रिका मागून घेतली, म्हणे आम्ही एका चांगल्या ज्योतिषाकडे जाणार आहोत तर तुमची पत्रिका द्या। मी दिली, त्यांच्या त्या ज्योतिषाकडून मला फोन आला। ते म्हणाले की ही ज्यांची पत्रिका आहे तर ते मोठ्या अडचणीतून जाणार आहेत आणि 4 वर्षापूर्वीची 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, डिसेंबर पर्यंत त्यांना अरेस्ट देखील होईल असे योग आहेत। म्हणलं होऊन देत, काहीतरी कटकटी यांच्या कामात निर्माण होतील आणि यांना अरेस्ट देखील होऊ शकेल. हू देत नाही ते म्हणे तोडगा आहे, 16,000 रुपये खर्च येईल. ते असं म्हणतात की 16,000 रुपये खर्च येईल, तो खर्च आपण करू तर काय हरकत आहे. मी म्हणतो ते म्हणे, मी म्हटलं हरकतीचा प्रश्न कुठे येतो. माझ्या कर्तव्याच्या कर्मामध्ये माझा अधिकार बजावत असताना जे होईल ते होईल. तुम्ही नका खर्च करू, मी खर्च करतो ते म्हणाले. पण आपल्याला मानहानी ही केवढी मोठी भयंकर गोष्ट असते. जर मानहानी झाली तर काय. होऊन देत, कर्तव्यात्मक कर्म करताना मानहानी हे जर फळ मिळणार असेल तर मिळू देत. असं कर्मफळाकडे लक्ष न देण्याचा तरणोपाय साधूंच्या संगतीमध्ये समजतो असं मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही धैर्य राखणं, निर्भयच राहणं. मी म्हटलं मी काय केलंय काय, जे काही होईल ते होऊन जाऊन देत ना, बघू ना काय होतंय ते. डिसेंबर पर्यंतचे दिवस जाऊन देत. त्याच्यातल्या एका महिन्यामध्ये मी अगदी असा नागपूरला होतो, त्यांचा परत फोन आला की बघा आपल्याला आता एकच महिना राहिलाय, आपल्याला काही करायचं नाहीये. तसंही जेल मला काही नवीन नाही, मी एकदा जेलमध्ये जाऊन दोनदा जेलमध्ये मी जाऊन आलेलो आहे. तेव्हा असं असेल की मला, मी ते अभिमानाने सांगतो की मी जेलमध्ये जाऊन आलेलो आहे, कारण माझ्या तऱ्हेने माझ्या दृष्टीने चांगल्या कारणाकरता गेलोय. पण तिथलं जेवण जेवलंय, तिथं झोपलंय, तिथं कशी काळी मिळतात झोपायला ते मला माहितीये. आणि ते सांगायला मला काही वाटत नाही मी जेलमध्ये जाऊन आलो. तर आता मी करतोय तर काय करतोय. सद्गुरूंनी दिलेलं काम करत असताना त्याच्यामध्ये अडचणी येतील आणि मला जायला लागेल ना, जाईन. अहो फार तुमच्याविषयी मग असं होऊन देत, काय काय बघू ना काय होते ते होऊन देत, मी दिन तोंड असं मी म्हणालो. अशा प्रकारे कर्मफळाकडे लक्ष न देता साधू लक्ष देत नाहीत याचे अर्थ तुम्ही नीट समजून घ्या. कर्तव्यात्मक कर्म करत असताना जी काही फळं मिळणार असतात ती नेहमीच तुम्हाला गोड हवी अशी मिळतील असं नाही. आणि तरीही कर्तव्यात्मक कर्म करायची अशा करता की कर्तव्यात्मक कर्म करणारा जो देह आहे तो देह माझं साधन आहे आणि मी त्या देहाला साधन म्हणून वापरतो आहे. देह तुरंगी चढो अथवा भलते ठाई पडो याचा अर्थ काय. याचा अर्थ हा आहे, अभंग उच्चारताना बरं वाटतं पण त्याचे अर्थ असे असतात. आणि त्या अर्थाला सामोरं जाण्याची तयारी पाहिजे तर परमार्थ करतो असं म्हणायचं ना. अशा तऱ्हेने साधूचं कर्मफळाकडे लक्ष नसतं. जेव्हा इथं बसून तुम्ही माझी पूजा करता तेव्हा ते कर्म करताना बरं वाटतं ना. मग हेच कर्म करत असताना, जे काही गुरुपदिष्ट कर्म आहेत ते करत असताना जी काही दशा प्राप्त होईल ती होईल. त्याच्यामध्ये एवढी अडचण काय आली. अशा प्रकारचं धैर्य साधूंच्या संगतीमुळं, कारण परवा तुम्ही तो ऐकला ना अनुभव, एका मंत्र्यांची पत्नी स्वामीजींकडं रात्री घाईघाईने घाबऱ्या घाबऱ्या आली 9:30 दरम्यान रात्री, आणि स्वामीजींकडे येऊन रडायला लागली आणि स्वामीजींना सांगायला लागली आपली कर्मकहाणी. तिचे यजमान तिला अतिशय गैर अशा कामाकरता वापरण्याचा विचार करत होते, मंत्र्याची बायको, आणि तिला ते मान्य नव्हतं. सात्विक होती, आणि आत्महत्या करायला म्हणून बाहेर पडली, पण आत्महत्या करता आली नाही. नंतर केली आहे तिने आत्महत्या, आता नाहीये ती. आणि ते मंत्रीही आता नाहीयेत, तेही गेले. पण त्यावेळेला तिचा धीर झाला नाही आणि ती स्वामींकडे आली. स्वामींनी तिला तशा परिस्थितीमध्ये इतक्या गोंधळलेल्या अशा त्या भगिनीला आपल्या घरी रात्रभर ठेवून घेतलं, तिची समजूत काढली, दुसऱ्या दिवशी घरी पाठवली. घरी गेल्यानंतर त्यांनी विचारलं कुठं होती रात्रभर, तर तिने सांगितलं की स्वामी माधवनाथांच्या घरी होते. त्यांनी स्वामीजींना मारायला म्हणून 5-6 लोकांना पाठवलं आणि इथं अध्यात्म मंगलधाम मध्ये स्वामीजींची वाट पाहत ते लोक थांबलेले होते. त्यांना स्वामीजींनी खालच्या खोलीमध्ये नेलं, बोलले त्यांच्याशी. ते आरेरावीनी बोलत होते. स्वामीजी म्हणाले की मान्य आहे, या भगिनी माझ्याकडे रात्रभर होत्या आणि याच्याकरता तुम्हाला माल मारायचा असेल तर मारू शकता, ठार मारून टाकायचं असेल तरी मारू शकता. थोडं थांबा, वर आपण प्रार्थनेला जाऊ, लोक जमलेले आहेत तुम्ही पाहताय, आणि मग तुम्ही म्हणाल तिथं तुमच्याबरोबर मी येतो. मग स्वामीजी वर आले, उदबत्ती लावून विलासदादा देत असत, ते ओवाळत असत इथं, तिथं त्या याच्यात ठेवत असत, बसले इथंच याच जागेवर, आरती झाली, असेच लोक जमलेले होते, सगळे साधक आलेले होते. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या माणसाकडे आलो, खरंच या माणसाचा असा काही संबंध नाही, उगीच वेडवाकडं करणारा हा माणूस नाही. एक एक नुसते उठून लांबून नमस्कार करून नाही गेले, तर जवळ येऊन स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करून ते लोक परत गेले आणि गेले, निघून गेले. गुरुपदिष्ट काम करत असताना आणि समाजामध्ये एक उत्तम काम करत असताना त्या कर्माची फळं नेहमीच चांगलीच मिळतील असं होऊ शकत नाही. त्यांना सामोरं जाताना मी पाहिलेलं आहे. जर असं आदर्श जीवन समोर नसतं तर कर्मफळाला घाबरून प्रत्येक वेळेला मीही माघार घेतलीच असती. पण असं जीवन समोर झालं ना, हे सगळं कर्मफळा, विचित्र कर्मफळाच्या समोर माघार, हे देहबुद्धीचं लक्षण आहे ना. एरवी काय, कर्मफळासमोर माघार म्हणजे देहबुद्धी. आपला मान मरातप किंवा काय, जो याला धक्का नको लागायला, सुखाला धक्का नको लागायला, म्हणूनच केवळ. साधूच्या संगतीने तरणोपाय आहे म्हणून हे ऐकत असताना तुम्ही नैतिकतेच्या बाबत कसं असायला पाहिजे, साधनेच्या बाबत कसं असायला पाहिजे, ध्यानाच्या बाबत कसं असायला पाहिजे, इंद्रिय निग्रहाच्या बाबत कसं असायला पाहिजे, हे जर तुम्हाला समजलं आणि तुम्ही तुमच्या आचरणात ते आणलं तर उपाय. प्रवचन ऐकल्यामुळे काही तरणोपाय नाहीये. प्रवचन खूप ऐकली आणि ध्यानाला बसत असताना 15 मिनिटं देखील डोळे मिटून बसू शकत नाही, काय तरणोपाय आलाय? तुमच्या जिभेवर तुमचं नियंत्रण नाही, कसला तरणोपाय शिकलात तुम्ही साधूंच्या संगतीत? आणि सगळं करून तुमची फिरायची हौस थांबत नाहीये, काय तरणोपाय आहे तुमच्याकडं? आणि कधीतरी एकदा तुम्ही नेहमी सातत्याने जसे दिसता त्याच्यापेक्षा एकदम वेगळेच कपडे वगैरे, त्याच्यात आनंद, कधीतरी सगळे भाव असतात आपल्या मनामध्ये, एखाद वेळेला एखादा भाव असा वर येतो. सातत्याने तुमचं जे दर्शन आहे त्याच्यापेक्षा वेगळं तुमचं दर्शन होणं ही अनियमितता आहे तुमच्या स्वभावातली. धैर्य पाहिजे त्यावेळेला की नाही, असे कपडे संपले आपल्या आयुष्यातले, जे काही तुमचं असेल ते. तुम्ही गोव्याला गेलात अथवा आणि कुठं गेलात म्हणून एकदम चड्ड्या नाही घालू शकत. धैर्य पाहिजे. जर धैर्य असेल तरच तुम्हाला परमार्थ जमेल. तुम्हाला ज्या ठिकाणी कोणी ओळखत नाही त्या ठिकाणी तुम्ही सातत्याने एकसारखेच असला पाहिजेत. असं जर असेल तर परमार्थ आहे. आणि ही गोष्ट साधूंच्या संगतीत समजते. लक्षात घ्या, केवळ प्रवचन ऐकायला तुम्ही नाही आलेला, आणि मी काही केवळ प्रवचन करायची म्हणून प्रवचन करत नाही. साधूंच्या संगतीमध्ये तरणोपाय अशा प्रकारचा असतो. साधू त्रिगुणांना ओलांडतो. वेळ संपली आपली, अजून धैर्याच्या गोष्टी शिल्लकच आहेत. पुढच्या वेळेला आपण पाहू साधूच्या ठिकाणी त्रिगुणांना ओलांडण्याचं सामर्थ्य असतं, साधूंच्या ठिकाणी मोठी तितिक्षा असते आणि हे साधूंचं धैर्य असतं आणि त्रिगुणांना ओलांडण्याची गोष्ट साधूंच्या संगतीत समजते. मात्रा स्पर्शाला सहन करणं हे साधूंच्या संगतीत समजतं आणि तो त्यामुळं धैर्य येतं आणि धैर्य हा तरुणोपाय आहे. हे साधूंच्या संगतीचं महात्म्य आपण लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारे साधूंच्या संगतीवर गेले 2 महिने मी बोलतो आहे आणि याकरता हे बोलतो आहे की साधूंच्या संगतीला आपण येऊन निश्चित काय शिकणार हे आपल्याला समजलं पाहिजे, आपल्या जीवनावर आपण प्रयोग करायला पाहिजे. याच्यात जे थोडा इकडं तिकडं माझा शब्द जात असेल तर ती आणि तसं समजा तुमच्यापैकी कोणाकडून घडलं असेल तर ती तुमच्यावर टीका नाहीये, लक्षात घ्या. माहित नाही, परमार्थ करताना ही देखील बाजू सांभाळायची असते हे माहीत नाही म्हणून झालं असं समजा. कारण सांगत असताना काहीतरी उदाहरणं द्यायला लागतात, काहीतरी समजेल असं सांगायला लागतं म्हणून सांगितलं जातं. पण आपलं जीवन सुधारण्यासाठी म्हणून हे आहे, तुमच्यावर टीका करण्यासाठी नाही किंवा कोणावर टीका करण्यासाठी प्रवचनाचा कधी वापर नाही होऊ शकत. पण प्रवचनातूनच प्रबोधन होऊ शकतं आणि साधूंच्या संगतीमध्ये काय प्रकारचं धैर्य आपल्याला मिळवायचं आहे इंद्रियांच्या बाबत, मनाच्या बाबत, ध्यानाच्या बाबत, साधनेच्या बाबत, आहार विहाराच्या बाबत, हे याची रूपरेषा आपण केवळ पाहतो आहोत. अनेक संतांचे दाखले जर घ्यायचे झाले तर आपले डोळे फिरतील एवढं धैर्य संतांनी आपल्या साधकावस्थेमध्ये दाखवलेलं आहे. म्हणूनच माणूस पुढे जातो, वेळ प्रसंगी त्याच्याऐवजी ते धैर्य वगैरे गोष्ट सोडून इंद्रियांच्या अधीन होऊन जाणं हे परवडतं. चला संपलं जाऊ देत, काय गोष्ट संपून गेली असं घडायची शक्यता असते. तसं न होणं, तसं न करणं हे साधूंच्या संगतीमध्ये आपल्या लक्षात येतं. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः माग्रुधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.